भाग 18 येशू पुन्हा मरणातून जिवंत हिना लूक याचा 23वा अध्याय 50 ते काही वचन लूक याचा 24वा अध्याय आणि 9 ते काय वचन येशूने शत्रूला वाटणा की तो मरणा येशू क्रूस खांबावर मेल्यानंतर येशूने शिष्याही त्यांना मृतदेह एक कापरेत ठेवा त्यांनी कापरेवर एक दगड लावी दोन दिवस येशूना कापरेत ठेवा आणि तिसरा दिवस तो परत जिवंत हिना अनेक स्त्रिया तट आण्यात त्यांनी तो दगड बाजूला केलेला दिसना येशूना शरीर त्या कापरेत नाही होता त्यांनी दोन देवदूतांना हेरा त्या देवदूतांनी त्यांना आखा की येशू जिवंत हिना येशू जिवंत आहा त्यांनी सर्व काळासाठी भूतावर व मरणावर विजय मिळवला.